आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुळाव्या शिक्षणा संबंदी राज्याचे माध्यम धोरण स्पश्ट आसा. ह्या धोरणाची अंमलबजावणी चालू आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिली. 26 मार्चाक राज्याचो अर्थसंकल्प सादर करतले अशें तांणी सांगले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचेर निर्णय घेवपा खातीर बुधवारा सल्लागार समितीची बसका जाली. ह्या बसके उपरांत ते उलयताले. अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करतले पूण ताचेर चर्चा जावची ना. लेखानुदानाक मंजुरी दितले. फुडल्या अधिवेशनात अर्थसंकल्पाची चर्चा जातली देखून ते दीर्घकाळाचे आसतले अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. गोयचे पयले मुखेलमंत्री भाऊसाहेब बानोडकार हांणी सुरू केल्ल्यो मुळाव्यो शाळा ल्हवल्हव बंद जावपाक लागल्यात. मुळाव्यो शाळा चालू उरपा खातीर मुळाव्या शिक्षणाचे माध्यम इंग्लीश आसूंक जाय. मराठी आनी कोंकणी विशय सक्तीचो करपाक जाय अशी मागणी आमदार मायकल लोबो हांणी केल्या. हे विशीं विचारले तेन्ना मुळाव्या शिक्षणाच्या माध्यमा खातीर धोरण स्पश्ट आसा अशी जाप मुखेलमंत्र्यांनी दिली. देशांतलो पयलो खण परवान्याचो लिलाव आज गोंयांतल्या ताज कन्वेन्शन सेंटरान सुरू जाता. भारताच्या अजून मेरेन वापर जावन आशिल्ल्या म्हत्वाच्या आनी भूगर्भांत खोल आशिल्ल्या खनिज स्रोतांचे भांडार उक्ते करपा खातीर हो लिलाव एक म्हत्वाची सुदारणा आसा. ह्या कार्यक्रमान अतिमहत्वाच्या खनिज खंडांच्या 5व्या टप्प्याविशी रोड शो आनी एआयचो वापर करून खनिजांक लक्ष करपाचेर आधारित खनिज उत्खनन हॅकेथॉन एआय हॅकेथॉन 2025 आयोजन जातले. केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी आनी गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे कार्यावळीक हाजीर आसतले. MMDR दुरुस्ती कायदो 2023 लागू जाले उपरांत कायद्याचे 9व्या 7व्या अनुसुचीन नोंद केल्ल्या लिथियम तांबे कोबाल्ट भांगर रुपे REE आनी PGE सयत अतिमहत्वाचे आनी खोल आशिल्ल्या 29 खनिजांचे खणकाम करपा खातीर खासगी सहभागाक परवानगी दिवपा खातीर परवाने सुरू जाले. सुरळीत अंमलबजावणी खातीर केंद्र सरकारान MMDR कायद्याच्या कलम 20 अ खाला आपल्या अधिकारांचो वापर केलो. 21 ऑक्टोबर 2024 ह्या दिसा खण परवान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करपाचो आदेश जारी केलो. पहिल्या टप्प्यात मंत्रालय 13 खण ब्लॉकांचे लिलाव करतले. ह्या टप्प्या खातीर निविदा दस्तावेज 20 मार्च सावन MSTC लिलाव प्लॅटफॉर्माचेर उपलब्ध आसतले. दुचाकी वाहन चलयतना हॅल्मेट घालनाशिल्ल्यांचेर मडगांव येरादारी पुलिसांनी खर कारवाय करप सुरू केला. हॅल्मेट घालनासतना दुचाकी चलोवपी 84 चालकांचेर फाटल्या 2 महिन्यांत कारवाय केल्या. मडगांवचे येरादारी पुलीस विभागाचे निरीक्षक संजय दळवी हांणी ही माहिती दिली. हॅल्मेटा संबंदी पुलिसांनी परत परत जागृताय मोहीम सुरू केली तरी जायते जाण ताचे कडेन दुर्लक्ष करून हॅल्मेट नासतना दुचाकी चलयतात आनी हातून व्हड प्रमाणांत तरणाटे फुडाकार घेतात अशें पुलिसांनी सांगले. येरादारी नेमाचे उल्लंघन केल्यार नव्या येरादारी कायद्या प्रमाण दंडाची रक्कम वाढल्या. आतां हॅल्मेट घालूंक नाशिल्ल्यान 1000 रुपयाचो दंड आसा. जानेरान मडगांव येरादारी पुलिसांनी हॅल्मेट नासतना दुचाकी वाहनांतल्यान 84 जणांक धरून तांचे कडल्यान वट्ट 5,93,500 रुपया दंड वसूल केला. वाहन येरादारी नेमांक पाळो दिवचो अशें आवाहन मडगांव येरादारी पुलीस निरीक्षक संजय दळवी हांणी केला. मुरगांव नागरीक शिगमोत्सव समितीन अंदु वर्सा वास्कोकारांचे मनरिजवण करपा खातीर गोंय तशेंच महाराष्ट्रांतल्या वेगवेगळ्यो कार्यावळी घडोवन हाडिल्ल्याची माहिती समितीचे मुखेली आनी आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. वास्कोन घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत उलयतना आमदार साळकार हांणी म्हळां 14 ते 21 मार्च मेरेन 8 दीस ह्यो कार्यावळी जातल्यो. 14 मार्चाक गुलालाची उधळण तशेंच शारांत मिरवणुकेन सुरवात जातली जाल्यार 21 मार्चाक चित्ररथ रोमटामेळ आनी लोकनृत्य सर्तीन समाप्ती जातली. अंदू 16 तारखेक गौतमी पाटील हांची लावणी 19 तारखेक महाराष्ट्राची हास्य जात्रा 20 तारखेक फामाद ऑर्केस्ट्रा ते भायर गोंयच्या लोकनृत्याचेर आधारीत खाशेल्यो कार्यावळी जातल्यो म्हणपाची माहिती आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राचे फुडलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज सांज वेळा 7 विसांक.